चीनीमंडी.com पॉडकास्ट। सहकारी साखर कारखाना करनालच्या नवनियुक्त MD आदिती यांनी स्वीकारला कार्यभार। सहकारी साखर कारखाना करनालच्या नवनियुक्त MD आदिती यांनी बुधवारी आपला कार्यभार स्वीकारला। आदिती वर्ष 2016 बॅचच्या HSC अधिकारी आहेत तथा थापर युनिव्हर्सिटी पंजाब मधून त्यांनी MCA केले आहे। हरियाणा सरकारने अंबालातून जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आपल्या कामाची सुरुवात केली आहे। यानंतर नारायणगड मध्ये STM आणि आपल्या कार्यकाळामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यशस्वी केल्या आहेत। याशिवाय नारायणगड साखर कारखान्यासंदर्भात शेतकऱ्यांची थकबाकी लवकर भागवणे तसेच कारखान्याशी संबंधित इतर समस्या सोडवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे। आदिती यांनी हरियाणा सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्यापूर्वी दिल्ली पोलीसमध्ये SP पदावरही काम केले आहे। याशिवाय गुरुग्राममध्ये सिमेन्स IT सोल्युशन कंपनीमध्ये सुद्धा त्यांनी काम केले आहे।